नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेत विरोधकांच्या गोंधळामुळे प्रश्नोत्तराचा तास पुन्हा स्थगित करावा लागला. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधी पक्ष सदस्यांनी बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह इतर मुद्दे उपस्थित करून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. बिर्ला यांनी सदस्यांना कामकाज करू देण्याचं आवाहन केलं, मात्र विरोधकांनी फलक झळकावत गदारोळ सुरूच ठेवल्यानं सदनाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती. सदनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची असून सदस्यांनी आपल्या मर्यादेचं नियमांचं पालन करावं असं अध्यक्षांनी सांगितलं. ते म्हणाले,
ऑपरेशन सिंदूर पर चर्चा नहीं करना चाहते. कोई भी मुद्दा बेल में उठाने से किसी मुद्दे पर चर्चा नहीं होगी. संसद के अंदर नियम प्रक्रिया है. नियम प्रक्रिया के तहत बिजनेस एडवाइजरी कमेटी के अंदर चर्चा होती है, उसके बाद मुद्दों पर चर्चा होती है. मैं आपसे अंतिम बार आग्रह करना चाहता हूँ.
यानंतरही हा गदारोळ सुरूच होता, त्यामुळे लोकसभेचं कामकाज पुन्हा 1 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. कामकाज सुरू झाल्यावर उपसभापतींनी विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी दिलेले स्थगन प्रस्ताव फेटाळले, त्यामुळे सदनाचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. गेल्या 3 तारखेपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा आतापर्यंत 3,77,000 भाविकांनी पूर्ण केली आहे. श्रीनगरमधल्या दशनामी आखाडा इमारतीतील श्री अमरेश्वर मंदिरात उद्या नागपंचमीला छरी पूजन केलं जाईल, तर छरी मुबारकची अंतिम यात्रा 4 ऑगस्ट रोजी पवित्र गुहेच्या दिशेने सुरू होईल. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्यातल्या ज्योतिर्लिंग असलेल्या शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ या मंदिरांसह अनेक मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ, दर्शन रांगेची व्यवस्था आदी सुविधाही करण्यात आल्या आहेत. औंढा नागनाथ इथल्या मंदिरात रात्री 2 वाजता शासकीय महापूजा आणि दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक दुग्धाभिषेक केला. परळी इथल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथंही भाविकांनी महादेव मंदिरात गर्दी केली आहे. गोदावरीचं उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेस भाविकांनी मध्यरात्रीपासून सुरुवात केली. श्रावणी सोमवार निमित्तानं राज्य परिवहन महामंडळाने 25 जादा बस नाशिकमधल्या बसस्थानकातून सोडल्या आहेत. गर्दीचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी नाशिक पोलिसांनी ड्रोनचा वापर केला असून देवस्थानने अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी असलेली दर्शन सुविधा बंद केली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाली आहे. काल पुण्यात झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही निवड बिनविरोध झाली, तर सचिवपदी विजय बऱ्हाटे यांची नियुक्ती करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात अनियमितता आढळलेल्या 4 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. जिल्हा भरारी पथकाने कृषी सेवा केंद्रांची अचानकपणे तपासणी केली असता 4 केंद्रात प्रत्यक्ष युरिया खतसाठा आणि पॉश मशीनवरील खतसाठा जुळत नसल्याचं लक्षात आल्यानं ही कारवाई करण्यात आली, तर तपासणीत दोषी आढळलेल्या 31 कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महायुती सहकार पॅनल विजयी झालं असून 13 उमेदवार निवडून आले आहेत. नाना पटोले यांच्या परिवर्तन शेतकरी पॅनलला दारुण पराभव पत्करावा लागला असून त्यांचे केवळ 3 उमेदवार निवडून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथलं सिद्धार्थ उद्यान आजपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात येत आहे. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डोमचा काही भाग पडून 2 महिन्यांपूर्वी 2 महिलांचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून हे उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं होतं. रायगड जिल्ह्यात खांदेरीजवळ बुडालेल्या तुळजाई बोट दुर्घटनेत बोटीवरील 8 पैकी 5 जण पोहत सासवणे किनाऱ्यावर आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 3 बेपत्ता मच्छीमारांपैकी सासवणे, किहिम आणि दिघोडे किनारी मृतदेह आढळून आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जॉर्जियात बटुमी इथं सुरू असलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा टाय ब्रेकर सामना आज भारताच्या कोनेरी हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात होणार आहे. अंतिम स्पर्धेचे पहिले दोन्ही सामने अनिर्णित राहिले. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील. विदर्भ आणि मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10